आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणूक आपापल्या मित्रपक्षांसोबत एकत्रितपणे लढवण्याची महायुती आणि महाविकास आघाडीची भूमिका. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग, बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कोलमडली. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुन्हा दाखल. निवड रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीसही जारी. महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज पाकिस्तानशी सामना. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय. आणि शेअर बाजारातल्या तेजीला लगाम. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 739 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 270 अंकांची घसरण. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही आघाड्या आपापल्या मित्रपक्षांसोबत एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक महायुती सर्व शक्तीनिशी एकत्रितपणे लढवणार असल्यामुळे तिला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपा जवळपास 97,000 बूथ, शक्ती केंद्र तसंच मंडल स्तरावर संघटना मजबूत करायला प्राधान्य देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. काल आणि आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीविषयीही त्यांनी माहिती दिली. 21 जुलै रोजी पुणे इथं पक्षाचं अधिवेशन होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपा पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागणार आहे असं ते म्हणाले. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करतील अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा आणि त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही राज्यातल्या महाभ्रष्ट महायुती सरकारला सत्तेपासून दूर करेल असा निर्धार या बैठकीत केल्याचं वेणुगोपाल यांनी नमूद केलं. वेणुगोपाल महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग, बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा आज कोलमडून पडली आहे. त्यामुळे भारतात विविध विमान कंपन्यांची बुकिंग, चेकिंगची ऑनलाईन सेवाही ठप्प झाली. याचा सर्वाधिक फटका मुंबई विमानतळाला बसला असून विमानसेवा सरासरी 50 मिनिटं उशिरानं सुरु आहे. समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं विविध विमान कंपन्यांनी सांगितलं आहे. सरकार मायक्रोसॉफ्टशी संपर्कात असून या बिघाडामागचं कारण सापडल्याची माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे. क्राऊड स्ट्राईक या अमेरिकेच्या सायबर सुरक्षा देणाऱ्या कंपनीशी या बिघाडाचा संबंध असल्याचं वृत्त आहे. सुरक्षेसंदर्भातली माहिती गोळा करण्यासाठी अनेक व्यावसायिक संगणकांमध्ये फाल्कन सेन्सर बसवल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून ती सोडवण्यासाठी अभियंते प्रयत्नशील असल्याचं कंपनीनं सांगितलं. दरम्यान या परिस्थितीवर नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय लक्ष ठेवून असल्याची माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रत्यक्ष चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकर विमानतळावर पोहोचावं अशी विनंती अनेक विमान कंपन्यांनी केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विकासकामांसाठी 1,088 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या निधीपैकी 1,012 कोटी जिल्हा वार्षिक योजनेसाठी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी, 71 कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरच्या योजनेसाठी 5 कोटी 71 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे असं लोढा यांनी सांगितलं. नंदुरबारमधले प्रलंबित वनदावे वर्षभरात मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय 4 सदस्यीय समितीची स्थापना करून दर महिन्याला आढावा बैठका घेण्याचे निर्देश दिल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी आज सांगितलं. ते नंदुरबारच्या दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगानं गुन्हा दाखल केला आहे. परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं, छायाचित्र, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ता बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवला आहे. तसंच सनदी सेवेतली त्यांची निवड रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे. दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या 20 तारखेला पुण्यात जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिली आहे. त्यांना याआधी नोटीस देऊन काल उपस्थित राहायला सांगितलं होतं, मात्र त्या उपस्थित राहायला नव्हत्या. महिला आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होत आहे. श्रीलंकेमध्ये दांबुला इथं रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आज दुपारी झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळनं संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. शेअर बाजारातल्या गेल्या 4 सत्रांमधल्या तेजीला आज आळा बसला. आज सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उंची गाठली होती, मात्र ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 739 अंकांनी घसरला आणि 80,605 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 270 अंकांची घसरण नोंदवत 24,531 अंकांवर बंद झाला. धातू, वाहन उद्योग, आर्थिक सेवा आणि ऊर्जा क्षेत्राच्या समभागांनी मोठी घसरण नोंदवली. जागतिक बाजारातली कमकुवत स्थिती आणि अमेरिका तसंच चीन दरम्यानचा वाढता व्यापार तणाव आजच्या घसरणीला कारणीभूत ठरल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर जोरदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातली 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातल्या 3 मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सिरोंचा इथल्या शासकीय वसतिगृहात पाणी शिरल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागानं विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या काळात किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधानसभा निवडणूक आपापल्या मित्रपक्षांसोबत एकत्रितपणे लढवण्याची महायुती आणि महाविकास आघाडीची भूमिका. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जगभरातले उद्योग, बँकिंग सेवा आणि विमान कंपन्यांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कोलमडली. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुन्हा दाखल. निवड रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीसही जारी. महिला आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज पाकिस्तानशी सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा पाकिस्तानचा निर्णय. आणि शेअर बाजारातल्या तेजीला लगाम. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 739 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 270 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.